नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. भारत ही एक प्राचीन संस्कृती असून सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या मंत्राच्या माध्यमातून आत्मविश्वासाने भविष्याकडे वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज इथिओपियाच्या संसदेला संबोधित करताना बोलत होते. भारत आणि इथिओपिया दोन्ही देशांचं राष्ट्रगीत आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगण्याची आणि मातृभूमीचं रक्षण करण्याची प्रेरणा देत असल्याचं त्यांनी नमूद केलं. तत्पूर्वी एडिस अबाबा इथल्या इथिओपियन नॅशनल पॅलेसमध्ये इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांदरम्यान विविध सामंजस्य करार करण्यात आले. दरम्यान मोदी हे जगातल्या सर्वाधिक देशांच्या संसदेला मार्गदर्शन करणारे आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सर्वोच्च सन्मान मिळवलेले भारतीय नेते ठरले आहेत. त्यांना गेल्या 11 वर्षात 28 देशांच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी या काळात 19 देशांच्या संसद सदस्यांना मार्गदर्शन केलं आहे. दरम्यान 3 देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात आज पंतप्रधान ओमानमध्ये दाखल होणार आहेत. या दौऱ्यामुळे भारत आणि ओमान यांच्यातील राजकीय संबंधांच्या स्थापनेला 70 वर्ष पूर्ण होत आहेत. पंतप्रधान मोदी मस्कतमध्ये ओमानचे सुलतान यांच्याशी चर्चा करतील, ज्याचा उद्देश दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारी तसंच मजबूत व्यावसायिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करणं हा आहे. प्रवाशांची आणि रेल्वेच्या कामकाजाची सुरक्षा वाढवणारी कवच ही स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली 2000 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गावर सुरू करण्यात आली असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. रेल्वेने स्वदेशी बनावटीची कवच प्रणाली 4154 इंजिनवर यशस्वीरित्या स्थापित केली असून या प्रणालीच्या कामाची प्रगती वेगाने होत असल्याचं त्यांनी सांगितलं. 40,000+ तंत्रज्ञ आणि चालकांना कवच प्रणालीवर आधीच प्रशिक्षण देण्यात आलं असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. भारतीय चित्रपट होम बाउंडला 98व्या ऑस्कर पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपटासाठी नामांकन मिळालं आहे. नीरज घेवान यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट या श्रेणीत नामांकन मिळालेल्या 15 चित्रपटांपैकी एक आहे. ऑस्कर पुरस्कारांची घोषणा 15 मार्च 2026 रोजी होणार आहे. भारतीय नौदल गोव्यातील आयएनएस हंसा इथं आपला दुसरा MH-60 RC हॉक हेलिकॉप्टर स्क्वाड्रन INAS-335 कार्यान्वित करणार आहे. आज दुपारी 2:30 नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. नौदलाचं आधुनिकीकरण आणि क्षमता वृद्धिंगत करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा हा एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. या हेलिकॉप्टरमध्ये प्रगत शस्त्रे, सेन्सर्स आणि एव्हिओनिक्स प्रणाली कार्यान्वित आहे, त्यामुळे नौदलाची अनपेक्षित धोक्या सामोरं जाण्याची क्षमता वाढणार आहे. गेल्या दशकात भारताने परदेशातल्या संग्रहांमधून 344 प्राचीन कलाकृती परत आणल्या असून या दशकात भारताने एक उल्लेखनीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पुनरुत्थान अनुभवलं असल्याचं सामाजिक आणि न्याय सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्या ते कामाख्या, केदारनाथ आणि सोमनाथ यासारख्या अनेक प्रमुख तीर्थक्षेत्रांचं नूतनीकरण करून त्यांना पुन्हा भव्य स्वरूप देण्यात आलं आहे, ज्यामुळे भारत आणि परदेशातून लाखो भाविक पर्यटक आकर्षित होत असल्याचं ते म्हणाले. अंमली पदार्थ तस्करीच्या जाळ्यांना लक्ष्य करणं हे अंमली पदार्थ नियंत्रण विभाग NCB सर्वोच्च प्राधान्य असल्याचं विभागाचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी म्हटलं आहे. NCB तिसऱ्या क्षेत्रीय संचालक परिषदेत ते काल बोलत होते. झोपडपट्ट्या आणि तुरुंगांमधून कार्यरत असलेल्या अंमली पदार्थ गुन्हेगारांवर कारवाई करण्याची आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशाचा गैरवापर करण्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कार्यक्षमता आणि प्रादेशिक कामगिरीचं पुनरावलोकन करण्यात आलं. अंमली पदार्थमुक्त भारताच्या प्रतिज्ञेने परिषदेची सांगता झाली. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चौथा T20 क्रिकेट सामना आज लखनौ इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर रायफलच्या अंतिम फेरीत ऐश्वर्य प्रताप तोमरने विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. या स्पर्धेत नीरज कुमारने रौप्य तर अखिल शौरन याने कांस्यपदक जिंकलं. 61व्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धांना उद्यापासून बीड इथं सुरुवात होत आहे. 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी 24 संघ सहभागी होणार असून यात 800 खेळाडूंचा समावेश आहे. राज्यस्तरीय तसंच जिल्हास्तरीय खो खो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10